ब्रोंकायटिस ब्रोंकायटिस ही एक वैद्यकीय संज्ञा फुफ्फुसातील श्वासनलिका आणि तेथील इंद्रियांना आलेली सूज यासाठी वापरली जाते. ब्रोंकायटिसचे दोन भागात वर्गीकरण करता येऊ शकते, तीव्र ब्रोंकायटिस आणि कालांतराने घडणारा किंवा दीर्घकाळ टिकणारा ब्रोंकायटिस. तीव्र ब्रोंकायटिसमध्ये अनेकदा हा रोगी सर्दी ताप यांच्याबरोबर बाधा घडवून आणू शकतो. 90% वेळा हा रोग विषाणूंमुळे होतो, मात्र उरलेले 10% वेळी जीवाणूंपासूनही बाधा होणं शक्य असतं. दीर्घकाळ टिकणारा ब्रोंकायटिस हा COPD म्हणजेच श्वसनातील अडथळ्यांचे विकार यांच्या प्रकारातला आहे. हा आजार वर्षातून साधारणपणे 3 महिने आणि कमीत कमी 2 वर्षे चालतोच. ह्या प्रकारचा ब्रोंकायटिस हा सारखं श्वसनातून घातक त्रासदायक कण घेतले गेल्यामुळे होतो, तसेच भरपूर प्रमाणात धूम्रपान केल्यामुळेही हा आजार होतो. वर्गीकरण. तीव्र ब्रोंकायटिस. साधारणतः तीव्र ब्रोंकायटिस हा 3 आठवड्यांपेक्षा कमी वेळात बरा होतो. त्याचे मुख्य लक्षण म्हणजे खोकला येणे, याशिवाय खोकल्यातून कफ, छातीत दुखणे हे सर्व बघून ब्रोंकायटिसचीच खात्री पडते. दीर्घकालीन ब्रोंकायटिस. कालांतराने घडणारा ब्रोंकायटिस हा सर्वसाधारणपणे उत्पादनक्षम खोकला जर वर्षातून 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकून किमान 2 वर्ष राहिला तर ओळखू येतो, आणि हे तेव्हाच जेव्हा याच्या साथीने आणखी रोग शरीरात नसतात, नाहीतर इतर रोगांच्या सह याचा काल हा वाढूही शकतो. तिसरा प्रकार म्हणजे जीवाणूंमुळे झालेला ब्रोंकायटिस. मात्र हा बरा करण्यासाठी जैवविरोधक औषधं घ्यावी लागतात. लक्षणं. खोकला हे या आजाराचं सर्वात सामान्य आणि प्राथमिक लक्षण आहे. श्वासनलिकेतील जास्तीचा कप बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात खोकला केला जातो. ह्या व्यतिरिक्त आणखी लक्षणे गळते नाक, घसादुखी, दम लागणे, भरभर श्वासोच्छ्वास, नाक चोंधणे आणि लहान प्रमाणात ताप. मात्र दीर्घकालीन ब्रोंकायटिसमध्ये फक्त श्वासोच्छ्वासात त्रास होतो खोकल्यासह. आजाराचं कारण. तीव्र ब्रोंकायटिस हा रायनो, कोरोनो, आडिनो, मेटान्यू यांसारख्या काही विषाणूंमुळे होतो, तर दीर्घकालीन ब्रोंकायटिस धूम्रपान, तंबाखू इत्यादींमुळे होतो. बऱ्याचदा कापड उद्योग, पशुपालन उद्योग यांच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्या आजाराचं बळी बनावं लागतं. रोगाचं निदान. रुग्णाची तपासणी करतेवेळी वैद्यांना ह्या रोगाचं निदान करता येऊ शकतं. क्ष किरणांच्या सहाय्याने न्यूमोनिया नाही ना याची खात्री करून घ्यावी. अशा प्रकारे रोगाचं निदान करणं सोयीस्कर ठरेल. उपचार. रोगावर उपचार हा त्याच्या लक्षणांवर आधारित असून वेगवेगळ्या लक्षणांसाठी वेगळ्या उपचाराची गरज असते. 90% वेळी विषाणू रोगाचे कारण असल्यामुळे जैवविरोधक घेणे योग्य ठरत नाही. ब्रोंकायटिससाठी सर्वसाधारणपणे एक उपकरण देतात ज्यातून औषधी पूड श्वासावाटे देता येते. आर्टिकलचा निर्माता व ध्वनिमुद्रक आलोक साठे. en.wikipedia.org/wiki/user:alok.sathe